आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढील वर्षाच्या 15 ऑगस्टला देशाला पहिली बुलेट ट्रेन मिळणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या दिल्लीत पी प्रहवा बुद्ध अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन. विकसित भारत जी रामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधल्याचं कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पुढील वर्षाच्या 15 ऑगस्टला देशाला पहिली बुलेट ट्रेन मिळणार असल्याची माहिती काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. अहमदाबाद मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे. याचा पहिला टप्पा सुरत ते बिलीमोरा दरम्यान सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले. तसंच देशाची पहिली शयनयान कक्ष असलेली वंदे भारत रेल्वे गुवाहाटी आणि कोलकाता दरम्यान लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे. शयनयान कक्ष असलेल्या या रेल्वेची अंतिम वेग चाचणी पूर्ण झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान गौतम बुद्धांशी संबंधित पी प्रहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. एक शतकाहून अधिक काळानंतर परत आणलेल्या पी प्रहवा अवशेषांसह दिल्लीचं राष्ट्रीय संग्रहालय आणि कोलकाताचं भारतीय संग्रहालय यांच्या संग्रहात जतन केलेले पी प्रहवा अवशेष आणि इतर पुरातत्वीय साहित्य या प्रदर्शनात पहिल्यांदाच बघता येईल. 1898 पी प्रहवा इथं सापडलेले अवशेष प्राचीन बौद्ध धर्माच्या पुरातत्व अभ्यासात महत्वाचे आहेत. भगवान बुद्धांनी त्यांचं सुरुवातीचं जीवन पी प्रहवा इथं व्यतीत केलं होतं अशी मान्यता आहे. हे प्रदर्शन बौद्ध धर्माच्या शिकवणींशी असलेलं भारताचं अतूट नातं दर्शवतं. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सरकारचे प्रयत्नही यामधून स्पष्ट होतात. विकसित भारत जी रामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. महाराष्ट्रातल्या अहिल्यनगर जिल्ह्यात राहता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं विकसित भारत जी रामजी अभियानाअंतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत ते काल बोलत होते. गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून घेण्याऐवजी थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे आहेत असं चौहान यांनी सांगितलं. जुन्या रोजगार हमी योजनेतील त्रुटी दूर करून नव्या विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 दिवसांऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. काम केल्यानंतर 15 दिवसांच्या आत मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. यामध्ये प्रशासकीय कारणास्तव विलंब झाल्यास मजुराला 5% दरानं व्याजासह रक्कम देण्याची कायदेशीर तरतूद या योजनेत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOचा 68वा स्थापना दिवस काल साजरा करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज करून भारताच्या स्वदेशी क्षमतांना बळकटी दिल्याबद्दल DRDOचं कौतुक केलं आहे. येत्या काळात हवाई संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सुदर्शन चक्रच्या निर्मितीमध्ये DRDO महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आज महाराष्ट्रातल्या सातारा इथं सकाळी 11 वाजता ज्येष्ठ लेखिका विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडीनं काल साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढचे 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध साहित्यविषयक कार्यक्रम, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार आहे. उद्या निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईतील डॉ MGR शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. चेन्नईमधील रामनाथ गोयंका साहित्य सन्मान समारंभालाही ते उपस्थित राहतील. उद्या वेल्लोरमधील एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार असून चेन्नईमधील 9व्या सिद्धदिनाच्या समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग जारी करताना नो युअर व्हेईकल म्हणजेच KYV कार्डाची सुविधा बंद करण्याची घोषणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केली आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोयीसुविधा वाढवणं आणि फास्टॅग कार्यान्वित झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं आहे. ज्या वाहनांबद्दल तक्रारी आहेत त्यासाठीच हे कार्ड आवश्यक आहे. तक्रार नसल्यास सध्या वापरात असलेल्या फास्टॅगसाठी KYV कार्डाची आवश्यकता भासणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आयोजित केलेल्या कौशल्य मंथन कार्यक्रमाची काल कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका उच्चस्तरीय सत्रानं सांगता झाली. देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांची सुसंगत अशा प्राधान्यक्रमाच्या सुधारणा ओळखून प्रतिसाद देणारा परिणाम केंद्रित आणि भविष्याचा वेध घेणारा कौशल्य आराखडा तयार करण्यावर यात भर देण्यात आला. त्याचबरोबर कौशल्य संकल्प 2026 कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. केंद्र सरकारला 2 लाख कोटी रुपयांच्या खतं अनुदानाच्या प्रक्रिया करण्यासाठीच्या ई बिल प्रणालीचं उद्घाटन काल केंद्रीय रसायन आणि खतमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. पारदर्शक कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासन बळकट करण्याच्या प्रक्रियेत ही प्रणाली महत्वाची भूमिका बजावणार आहे. एकात्मिक ई बिल प्रणाली आर्थिक प्रशासनात लक्षणीय सुधारणा करण्यास मदत करेल. स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला वालिस कॅन्टीनमधील एका रिसॉर्टमधील ले कॉन्स्टलेशन मद्यालयामध्ये झालेला स्फोट आणि आगीच्या घटनेमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला तर 115 जण जखमी झाले. स्थानिक पोलिसांकडून घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन यांनी पीडित आणि कुटुंबांप्रती शोक व्यक्त करत आपलं नववर्षाचं भाषण पुढे ढकललं आहे. इराणमध्ये काल रात्री आंदोलक आणि सुरक्षा दलांदरम्यान झालेल्या संघर्षात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे गेल्या 3 वर्षांपासून इराणमध्ये अशांतता आहे. चलन संकट आणि वाढती महागाई याविरोधात दुकानदारांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. पश्चिमेकडील लोर देगान आणि इस्पाहान प्रांतासह कालच्या आंदोलनात लोकांचा बळी गेल्याची पुष्टी इराणमधील माध्यमं आणि मानवाधिकार गटांनी केली आहे. भारताच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यातील तरतुदी लागू झाल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा मंडळ आणि न्यायाधिकरण स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सरकारला देशाच्या क्रीडा प्रशासनाची पुनर्रचना करणं शक्य होणार आहे. तसंच ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समित्या तसंच राष्ट्रीय क्रीडा महासंघासह क्रीडा संस्थांच्या प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणता येऊ शकतो. या तरतुदींमुळे संस्थांच्या कार्यकारी समित्यांमध्ये 15 सदस्यांची मर्यादा असेल. शिवाय किमान 2 गुणवंत खेळाडूंचा त्यात समावेश असणं बंधनकारक असेल. प्रस्तावित 3 सदस्यीय राष्ट्रीय क्रीडा मंडळाला संलग्नता देणं, आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणं आणि राष्ट्रीय महासंघांना दंड ठोठवण्याचे अधिकार यामुळे मिळणार आहेत. एस सुरेश कुमार यांच्या बंगळुरू ते कन्याकुमारी असा यशस्वी सायकल प्रवासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. हा प्रवास धैर्याचा आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचा असून अशा प्रयत्नांतून समाजाला तंदुरुस्ती आणि दृढनिश्चयी राहण्याचा महत्वाचा संदेश मिळतो असं समाज माध्यमांवरील संदेशात त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांनी कुमार यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या धैर्य आणि चिकाटीचं कौतुक केलं. पुढील वर्षाच्या 15 ऑगस्टला भारताला पहिली बुलेट ट्रेन मिळणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या दिल्लीत ई प्रहवा बुद्ध अवशेषाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन. विकसित भारत जी रामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधल्याचं कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.